नहेम्या अध्याय 4। आम्ही कोट बांधित होतो हे सनबल्लटाने ऐकले तेव्हा त्यास मोठा क्रोध आला व तो यहुदी लोकांचा उपहास करू लागला। तो आपले बांधव व शोमरोनचे सैन्य यांच्यासमोर म्हणाला, हे दुर्बळ यहुदी काय करणार? ते तटबंदी करणार काय? ते यज्ञ करणार काय? ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय? आज खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगारातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लावण्याजोगे करीतील काय? त्याच्याजवळ अम्मोनी तोबिया होता। तो म्हणाला, ते जे बांधकाम करीत आहेत त्यावर एखादा कोल्हा चढला तरी तो त्यांचा कोट पाडून टाकील। हे आमच्या देवा, ऐक, आमचा धिक्कार होत आहे। ते निर्भत्सना करीत आहेत, ती त्यांच्या शिरी उलट आण। बंदीवासाच्या देशी त्यांची लूट होऊ दे। त्यांच्या अधर्मावर झाकण घालू नको। त्यांची पातके तुझपुढून पुसून जाऊ नयेत, कारण त्यांनी कोट बांधणाऱ्यांसमोर तुला संताप आणला आहे। ह्या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालविले। तो कोट निम्मा तयार झाला, कारण लोक अगदी मन लावून काम करीत होते। यरुश्लेमेचा कोट बांधण्याचे काम झपाट्याने चालले आहे। त्यातली खिंडारे बुजू लागली आहेत, असे सनबल्लट, तोबिया, अरबी, अम्मोनी व अश्दोदी यांनी ऐकले तेव्हा त्यास मनस्वी क्रोध आला। त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरुश्लेमेबरोबर लढू व तेथे धांदल उडवून देऊ। पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेविली। यहुदी लोक म्हणू लागले की भारवाहकांची शक्ती क्षीण झाली आहे व अजून खर्च फार पडला आहे, तेव्हा आमच्याने हा कोट बांधवणार नाही। आमचे शत्रू म्हणाले, आम्ही त्यांच्यामध्ये शिरून त्यास मारून टाकू व त्यांचे काम बंद पाडीपर्यंत त्यांना काही कळावयाचे नाही की दिसावयाचे नाही। मग जे यहुदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे दहादा येऊन म्हणाले की तुम्ही आमच्याकडे परत या। या कारणास्तव लोकांच्या हाती तरवारी, बरच्या व धनुष्ये देऊन कोटाच्या मागे अगदी खालच्या खुल्या ठिकाणी त्यांच्या घराण्यांप्रमाणे मी त्यास बसविले। ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्ते व वरकड लोक यास म्हणालो, त्यांची भीती धरू नका। थोर व भयावह जो परमेश्वर, त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे यांच्यासाठी युद्ध करा। देवाने आमच्या शत्रूंची मसलत व्यर्थ केली हे आमच्या शत्रूंनी ऐकले तेव्हा आम्ही सगळे कोटाकडे परत जाऊन आपापल्या कामावर रुजू झालो। त्या दिवसापासून माझे अर्धे सेवक कामास लागत व अर्धे भाले, ढाली, धनुष्ये, चिलखते धारण करीत आणि यहुदाच्या सर्व घराण्यांमागे त्यांचे सरदार उभे असत। कोट बांधणारे व भारवाहक एका हाताने काम करीत व दुसऱ्या हातात शस्त्रे धारण करीत। बांधकाम करणारे आपल्या कमरेस तरवार लावून काम करीत। रणशिंग वाजविणारा माझ्याजवळ असे। मी सरदारास, शास्त्यास व वरकड लोकास सांगून ठेविले होते की हे काम मोठे व विस्तृत असून कोटावर काम करीत असता आपण एकमेकांपासून दूर असतो, तर रणशिंगाचा शब्द जेथे ऐकू येईल तेथे तुम्ही आमच्याकडे एकत्र व्हा, आपला देव आपल्यातर्फे लढेल। या प्रकारे आम्ही काम करू लागलो। त्यांच्यातले अर्धे लोक पहाटेपासून तारे दिसू लागत तोपर्यंत भाले घेऊन उभे असत। त्यासमयी लोकास मी हेही सांगितले होते की प्रत्येक मनुष्याने आपल्या दासासह यरुश्लेमेच्या आतच रात्रीचे बिराडास राहावे, म्हणजे ते रात्री आमची रखवाली करीतील आणि दिवसा काम करीतील। मी आपले कपडे उतरीत नसे। तसेच माझे भाऊबंद, माझे चाकर आणि माझ्यामागून चालणारे गार्दी कोणीही आपले कपडे उतरीत नसत। ते सर्व आपापली शस्त्रे हाती घेऊन पाण्याला जात।